यशया अध्याय 64. आहा, जर तू स्वर्ग दुभगला आणि खाली उतरून आलास तर पर्वत तुझ्या उपस्थितीत थरथरतील. जसा अग्नी काड्या पेटवतो तसा अग्नी पाणी उकळतो. जसा तू आपल्या शत्रूस आपले नाव कळवायला राष्ट्र तुझ्या पुढे थरथर कापावीत म्हणून तू खाली उतरून आला असता तर किती बरे झाले असते. जेव्हा तू या महान गोष्टी केल्या ज्या आम्हास अपेक्षित नव्हत्या तेव्हा तू खाली उतरून आलास पर्वत तुझ्या समोर भीतीने थरथर कापले. तर जो त्याची आशा धरतो त्याच्यासाठी जे त्याने तयार केले आहे ते प्राचीन काळापासून कोणीही ऐकलेले किंवा समजले नाही. हे देवा, तुझ्याशिवाय कोणाच्या डोळ्यांनी ते पाहिले नाही. जे लोक सत्कृत्यात आनंद मानतात, जे तुझ्या मार्गात तुझी आठवण करतात आणि ते पाळतात, त्यांना मदत करायला तू आला आहे. पण तू रागवलास आणि आम्ही पाप केले त्यामध्ये आमचे तारण होईल का? कारण आम्ही सगळे त्याप्रमाणे झालो आहोत जे अशुद्ध आहे आणि आमच्या सर्व नीतिमान कृती या मासिक पाळीच्या चिंध्यासारख्या आहेत. आम्ही सर्व पानाप्रमाणे सुकून जातो. आमच्या पापांनी आम्हास वारा जसा पाचोळा दूर वाहून नेतो तसे दूर नेले आहे. तुझ्या नावाला हाक मारेल असा कुणी नाही आहे आणि तुला धरून घ्यायला कुणी प्रयत्न करीत नाही. कारण तू आपले मुख आम्हापासून लपवले आहे आणि आम्हास आमच्या पातकाच्या हाती सोपवून दिले आहे. पण तरी परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस. आम्ही मातीप्रमाणे आहोत आणि तू आमचा कुंभार आहेस. आम्ही सर्व तुझ्या हातचे काम आहो. परमेश्वरा, आमच्यावर सतत रागू नकोस आणि आमची पातके कायमची लक्षात ठेवू नकोस. जे आम्ही तुझे लोक आहोत कृपया आम्हा सर्वांकडे लक्ष दे. तुझी पवित्र नगरे वाळवंटाप्रमाणे बनली आहेत. सिओनेचे वाळवंट झाले आहे. येरुसलेमचा नाश झाला आहे. आमचे पवित्र आणि सुंदर मंदिर जेथे आमचे पूर्वज तुझी उपासना करत असत त्यास अग्नीने नष्ट करण्यात आले आहे आणि आम्हास प्रिय असलेल्या सर्व गोष्टींचा नाश झाला आहे. परमेश्वरा, तू कसा काय आपणाला आवरू शकतो? तू गप्प राहशील आणि आम्हास सतत पिडशील काय?